आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल अशी केंद्रीय कृषीमंत्र्यांची स्पष्टोक्ती. महिलांना अधिक संधी उपलब्ध केल्यानं नौवहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबूतीकरण वाढेल असा केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्र्यांना विश्वास. यंदाचे संसदरत्न पुरस्कार 17 खासदारांना जाहीर. राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आणि अक्कलकोट इथं एका कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे. त्यामुळेच विकसित भारत घडवायचा असेल तर विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर आपल्याला भर द्यावा लागेल असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. नागपूर इथं विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीवेळी ते बोलत होते. विकसित गरिबीमुक्त गाव हे आपल्या सरकारचं लक्ष असून त्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. कृषी क्षेत्रातल्या विविध संस्था स्वतंत्रपणे कार्य करत असून जर या संस्थांचा आपसात समन्वय साधला आणि त्यांना योग्य दिशा दिली तर कृषी क्षेत्रात चमत्कार होऊ शकतो. त्यामुळे आता एक देश एक राज्य एक कृषी आणि एक पथक अशा योजनेची आपण घोषणा करत असल्याचंही चौहान यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच त्यांनी नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररीचं उद्घाटन केलं. नौवहन उद्योगात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्यानं महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करतानाच नौवहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबूतीकरणाला चालना मिळेल असं केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. नौवहन क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नौवहन उद्योगातील महिलांचं स्थान कायापालट आणि शाश्वततेकडे वाटचाल या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला नौवहन क्षेत्रातले आघाडीचे उद्योजक वरिष्ठ अधिकारी शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा गट UAE, लायबेरिया, काँगो आणि सियेरा लिओनला भेट देईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचा गट इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देईल. रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली UK, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि डेन्मार्कला भेट देणाऱ्या गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. काँग्रेसचे शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचा गट अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार असून त्यात शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात सावनेर इथं निघालेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपण विजयश्री प्राप्त केली. या शस्त्रास्त्रांसाठी जगातून भारताकडे मागणी होत आहे असं फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. सर्वजण भारतीय सैन्यासोबत आहेत. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ आणि दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा आयोजित केली असल्याचं यावेळी बावनकुळे म्हणाले. जालना शहरात आयोजित तिरंगा रॅलीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे आणि संतोष दानवे यांच्यासह माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले,
या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे वाटून पाहिजे त्याचा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये. आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झालेले आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा देशभर रॅल्या काढल्या. सर्व पक्ष त्यामध्ये सामील झाले आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे, एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे.
आमदार अर्जुन खोतकर म्हणाले,
हे पहिल्यांदा नाही पण अनेकदा असं घडलं. ज्या ज्या वेळेस पाकिस्तानने नाटक केलं त्या सर्व ठिकाणी पाकिस्तानला चारी मुद्द्यात चित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सैनिकाच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा या ठिकाणी निघालेली आहे. आम्ही जवानांच्या पाठीमागे आहोत.
सेना दलातले सेना पदक प्राप्त माजी कॅप्टन भानुदास शिरसाट यांनी सांगितलं,
अशा प्रकारचे ऑपरेशन भारतीय सेनेने या अगोदरही केलेले आहेत आणि यानंतरही होत राहणार, कारण की ही आपल्याला नेहमीचीच गरज आहे. भारतीय सेनाचे तिन्ही दल आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बिलकुल सज्ज असतात आणि ते दुश्मनाविषयी नेहमीच निगराणी ठेवून सज्ज असतात. भारतीयांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते विविध ऑपरेशन करत असतात. त्यातीलच एक ऑपरेशन सिंदूर होतं आणि पहलगामचा हमला झाल्यानंतर हे आपल्याला करणं खूप गरजेचं होतं.
मुंबईत कांदिवली आणि बोरीवली इथं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, सांगली जिल्ह्यात शिराळा इथं तसंच वाशिम शहरातही आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचे संसदरत्न पुरस्कार 17 खासदारांना जाहीर झाले असून त्यात महाराष्ट्रातल्या 7 खासदारांचा समावेश आहे. संसदीय लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं संसदेत प्रश्न विचारणं, वादविवादात सहभाग आणि विधिविषयक कामात योगदान या निकषांवर प्राईम पॉईंट फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि नरेश म्हस्के, भाजपच्या स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची निवड यंदाच्या पुरस्कारांसाठी झाली आहे. तसंच अर्थविषयक आणि कृषीविषयक स्थायी समित्यांची निवडही पुरस्कारासाठी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं आज पहाटे एका कापड कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जण मरण पावले आहेत. अक्कलकोट मार्गावरच्या एमआयडीसी परिसरात हा कारखाना आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं आणि संध्याकाळी 5:30 सुमाराला ही आग आटोक्यात आणली. या आगीत या कारखान्याचे मालक, त्यांचं कुटुंब आणि कामगार अशा 8 जणांचा मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीतून 3 जणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं सुरू असलेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्सनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 219 धावा केल्या. निहाल वडरेरानं सर्वाधिक 70 तर शशांक सिंगनं नाबाद 59 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी तडाखेबंद सुरुवात केली. वैभव 40 धावांवर बाद झाला. त्याच्या या जलद खेळीत 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 19 षटकात 5 बाद 198 धावा झाल्या होत्या. आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज आहे. येत्या 25 मे पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 22 मेच्या सुमाराला कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून कमी दाबाचा हा पट्टा उत्तरेकडे सरकून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होतील असा अंदाज आहे. राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीजवळ पुढचे 5 दिवस वादळी वातावरणाची शक्यता असल्यामुळे या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात ताशी 35 ते 45 किमी वेगानं वारे वाहतील आणि वाऱ्याचा वेग ताशी 55 किमीपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी भागातही येत्या 21 आणि 22 मे रोजी वादळी वातावरण राहील असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल अशी केंद्रीय कृषी मंत्र्यांची स्पष्टोक्ती. महिलांना अधिक संधी उपलब्ध केल्यानं नौवहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबूतीकरण वाढेल असा केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्र्यांना विश्वास. यंदाचे संसदरत्न पुरस्कार 17 खासदारांना जाहीर, राज्यातल्या 7 जणांचा समावेश आणि अक्कलकोट इथं एका कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.